chinimandi.com पॉडकास्ट।
पूर्व चीनमध्ये तस्करी केलेली 600 टन साखर जप्त। पूर्व चीनमधल्या जियांगसू प्रांतातील नानटोंग शहरात सीमाशुल्क अधिकाऱ्याने साखर तस्करी प्रकरणात 5 लोकांना ताब्यात घेतले आहे। स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की 11 डिसेंबरला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नानटोंग परिसरात यांगझी नदीपासून जवळपास 600 टन साखर घेऊन जाणाऱ्या जहाजाला जप्त केले आहे। प्राथमिक तपासणीत समजले की साखरेची तस्करी करण्यात आली आहे आणि यासाठी कोणतेही आयात प्रमाणपत्र नाही। याबाबत अधिक तपास सुरू आहे।